काही धडगत आता इकड राहू नको. तोंड बिदाऊ नको.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा एव्हरेस्ट मराठी.